50 languages. 60.
60.
60.
At the bank.
Banket.
Banket.
I would like to open an account.
मला एक खाते खोलायचे आहे.
मला एक खाते खोलायचे आहे.
Here is my passport.
हे माझे पारपत्र.
हे माझे पारपत्र.
And here is my address.
आणि हा माझा पत्ता.
आणि हा माझा पत्ता.
I want to deposit money in my account.
मला माझ्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत.
मला माझ्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत.
I want to withdraw money from my account.
मला माझ्या खात्यातून पैसे काढायचे आहेत.
मला माझ्या खात्यातून पैसे काढायचे आहेत.
I want to pick up the bank statements.
मला माझ्या खात्याची माहिती घ्यायची आहे.
मला माझ्या खात्याची माहिती घ्यायची आहे.
I want to cash a traveler's check.
मला प्रवासी धनादेश जमा करून रोख रक्कम घ्यायची आहे.
मला प्रवासी धनादेश जमा करून रोख रक्कम घ्यायची आहे.
What are the fees?
शुल्क किती आहेत?
शुल्क किती आहेत?
Where should I sign?
मी सही कुठे करायची आहे?
मी सही कुठे करायची आहे?
I'm expecting a transfer from Germany.
मी जर्मनीहून पैसे हस्तांतरित होण्याची अपेक्षा करत आहे.
मी जर्मनीहून पैसे हस्तांतरित होण्याची अपेक्षा करत आहे.
Here is my account number.
हा माझा खाते क्रमांक आहे.
हा माझा खाते क्रमांक आहे.
Has the money arrived?
पैसे आलेत का?
पैसे आलेत का?
I want to change money.
मला पैसे बदलायचे आहेत.
पैसे बदलायचे आहेत.
I need US dollars.
मला अमेरिकी डॉलर पाहिजेत.
मला अमेरिकी डॉलर पाहिजेत.
Could you please give me small notes?
कृपया मला लहान रकमेच्या नोटा देता का?
कृपया मला लहान रकमेच्या नोटा देता का?
Is there a cash point?
इथे कुठे ATM आहे का?
इथे कुठे ATM आहे का?
How much money can one withdraw?
जास्तीत जास्त किती रक्कम काढू शकतो?
जास्तीत जास्त किती रक्कम काढू शकतो?
Which credit cards can one use?
कोणते क्रेडिट कार्ड वापरू शकतो?
कोणते क्रेडिट कार्ड वापरू शकतो?
Go to www.50languages.com for the latest version and the books.